सलग दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत द फर्स्ट सिटीजन ऑफ द सिटी, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप. तुम्ही म्हणताय आणि तुम्ही खूप सिन्सिअरली म्हणताय, त्यामुळे नोबडी शुड क्वेश्चन युअर इंटेन्शन्स किंवा मोटिवेशन्स. पण हे आम्ही वर्षानुवर्ष ऐकतोय की रस्त्याची कामं चांगली होतील, कारवाई केली जाईल. म्हणून थोडासा पुणेकरांचा पर्सनली तुमच्याबद्दल नाही, पण एकंदरीत राजकारणी जेव्हा म्हणतात की असं होईल तेव्हा विश्वास बसत नाही.
तर दोन तीन गोष्टी आहेत. एक तर मुळात ह्या शहरामध्ये जिथे जिथे काँक्रीटचे रस्ते झाले त्याच्यावर कुठेही खड्डा नाही,
थँकफुली.
पण डांबरी रस्ते, डांबराचं पाण्याचं पहिल्यापासून त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये डांबरी रस्ते ह्या शहरातच नाही, कुठेही खराब होत, ही वस्तुस्थिती आहे. पण दुर्दैवाने या वर्षी जास्तीची जी खोदाई झाली, एमएससीबी असेल किंवा वेगवेगळ्या
टेलिकॉम कंपनीज
असतील यांच्या झालेल्या खोदाई किंवा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे नगरसेवकांनी ड्रेनेज असेल, पाण्याच्या लाईन्स असतील, स्ट्रॉम वॉटर लाईन्स असतील, हे युद्धपातळीवर घेतलेल्या कामामुळे झालेले क्रॉस कट, त्या ठिकाणी साईड मार्जिन मधले रस्त्याच्या साईड पट्ट्यांमधले नाही का खोदाई, याच्यामुळे हा त्रास जास्त झाला म्हणजे हे सांगू इच्छितो. कारण आपण केलेली खोदाई किती जरी चांगल्या पद्धतीने ती रिएस्टिमेट करायला गेलं तरी त्याला तो तेवढा भक्कमपणा येत नाही, त्याच्यामुळे यावर्षीचा त्रास जास्त जाणवतोय. त्याचबरोबर मागच्या 8-10 वर्षातला सगळ्यात जास्तीचा पाऊस 10-12 दिवसांमध्ये यावर्षी झाला. रस्त्यावर पाणी साचण्याचं प्रमाण, बाकीच्या गोष्टी आल्या, पण याचा अर्थ अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर चुकले नाहीत असं बिलकुल नाही. जे चुकले असतील त्यांच्यावर कारवाई होणार निश्चित. आपल्याला मी हे कोर ह्याच्यासाठी घ्यायला सांगितलं रस्त्याचा, म्हणजे त्याच्यामधला ते नमुने याच्यासाठी घ्यायला सांगितले की हा कारवाई पुरता विषय मर्यादित न राहता लॉंग टर्म विषय व्हावा.
आपल्याला कळायला पाहिजे की होतोय,
आपल्याला नेमकं कळायला हवं की एवढा मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर सुद्धा हे मटेरियल तग धरत नाही किंवा हे मटेरियल त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. मग आपण पुढच्या वर्षी जी नवीन रस्त्यांची कामं केली त्याच्यामध्ये आपण कुठलं मटेरियल युज करायला हवं याच्यासाठीचा प्रयत्न आहे. म्हणजे एकीकडे कारवाई व्हावी, रस्ते दुरुस्त व्हावेत आणि पुढच्या काळामध्ये खड्डे विरहित, म्हणजे खड्डे पडणारच नाही अशा प्रकारचं आणखीन काय जास्तीचं मटेरियल वापरता येईल, त्याच्यासाठीची कॉस्टिंग वाढवावी लागली तरी चालेल, त्याच्यामध्ये बजेटची तरतूद वाढवावी लागली तरी चालेल. पण एकदा रस्ता केला की 10-10 वर्ष पाहायला लागू नये अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित व्हावं अशी माझी भूमिका आहे.
पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्याबरोबर आणखी माझ्या बऱ्याच गप्पा झाल्या, पण तो उर्वरित भाग मी तुम्हाला शुक्रवारी सकाळी ऐकवणार आहे मॉर्निंग नंबर वन वर. फॉर नाउ दो चार गाण्याची पक्के इन्क्लुडिंग सुपर हिट गाणी. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.